नमस्कार, मी प्रमोद खोत. मराठी कथा या पॉडकास्टवरती आपलं स्वागत करतो. ओळख यशस्वी महान व्यक्तींची या सिरीजमध्ये आता आपण सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. सचिन तेंडुलकर सर्वांनाच माहीत आहेत, पण आपण महान व्यक्तींबद्दल बोलत असताना त्यांच्याबद्दल बोललं जाणं साहजिकच आहे. सचिन रमेश तेंडुलकर, जन्म 24 एप्रिल 1973. क्रिकेट इतिहासात जगातील सर्वोत्तम नाव आहे. भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारा पहिला आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे. राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 2008 त्यांना पद्मविभूषण पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. 1989 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने फलंदाजीत अनेक विक्रम नोंदवले. त्याने कसोट्याने एकदिवसीय दोन्ही क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावले आहेत. ते कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये 14 धाव काढणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावाही काढल्या आहेत. त्यांनी 14 वयात मुंबईसाठी पहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला. 1991 पाकिस्तानविरुद्ध कराचीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली. सचिन हा जगातील सर्वात प्रायोजित खेळाडू आहे आणि जगभरातील त्याचे अनेक चाहते आहेत. त्यांचे प्रशंसक प्रेमाने त्यांना वेगवेगळ्या नावांसह संबोधतात. सर्वात लोकप्रिय लिटल मास्टर आणि मास्टर ब्लास्टर क्रिकेटशिवाय तो स्वतःच्या नावाचा एक यशस्वी रेस्टॉरंट मालक आहे. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. 2012 त्यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन मिळाले होते. सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यावर सचिन अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट तयार केला गेला आहे, ज्याला लॉर्ड्स ऑफ क्रिकेट म्हणतात. वैयक्तिक जीवन. राजापूरच्या मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सचिनचे नाव त्यांच्या वडिलांनी सचिन देव बर्मन यांच्यावरून ठेवले. त्याचे मोठे बंधू अजित तेंडुलकरने त्याला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिले. सचिनला भाऊ नितीन तेंडुलकर आणि एक बहीण सावित्री तेंडुलकर देखील आहेत. 1995 सचिन तेंडुलकरचा अंजली तेंडुलकरशी विवाह झाला. सचिनला 2 आहेत, सारा आणि अर्जुन. सचिनने शारदाश्रम विद्यामंदिर येथे शिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांनी प्रशिक्षक रामचंद्र आचरेकर यांच्या सान्निध्यात क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वेगवान गोलंदाज होण्याकरिता त्यांनी MFF पेस फाउंडेशनच्या कार्यक्रमात भाग घेतला, पण वेगवान गोलंदाज डॅनिस लिनने त्यांना आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. युवकांमध्ये सचिन आपल्या प्रशिक्षकांबरोबर सराव करत असे. त्यांच्या प्रशिक्षकाने स्टंपवर 1 नाणे ठेवत असत आणि तेंडुलकरला गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाने जर सचिनला बाद केले तर ते त्याला देत असे, पण फलंदाज म्हणून सचिन बाद झाला नाही तर मग हे नाणे त्याचेच असायचे. असे सचिनच्या मते त्यावेळी त्यांनी जे 13 नाणी जिंकली होती ते अजूनही त्याला प्रिय आहेत. क्रिकेटचे रेकॉर्ड. 16 फेब्रुवारी 2012 बांगलादेशविरुद्ध 100 षटकासह मिरपूरमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे शतक झळकवणारा पहिला खेळाडू. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा म्हणजे 18,000 धावा. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जास्त वन डेतील शतके म्हणजे 49. 20 स्पर्धेतील एक दिवस सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके. 5 नोव्हेंबर 2000 ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 175 धावा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17,000 धावा करणारा पहिला फलंदाज. कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचे रेकॉर्ड. कसोटी क्रिकेट हा जगातील 13,000 धावा करणारा पहिला क्रिकेटर आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक मालिकावीर. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक सामनावीर. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 30,000 धावा करण्याचा विक्रम. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती. 23 डिसेंबर 2012 सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, पण जेव्हा तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत होता त्या प्रसंगी त्यांनी सांगितले की देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि संपूर्ण जगामध्ये खेळणे हा एक मोठा सन्मान होता. अशा प्रकारे सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल जी अवेलेबल माहिती होती ती तुमच्यासमोर मी मांडली आहे. अशाच पद्धतीने मी नवीन एका फील्डमधले जे आहेत ते पुढच्या एपिसोडमध्ये घेऊन येतो आहे. ऐकत रहा मराठी कथा बाय प्रमोद खोत. लवकरच तो एपिसोड ह्याला लागूनच मी पब्लिश करतो आहे. मेरी कोम यांच्यावरती तो आहे, नक्की ऐका. धन्यवाद. महिला बॉक्सिंग म्हटलं की आपल्या लक्षात येतं ती म्हणजे मेरी कोम. या एपिसोडमध्ये आपण मेरी कोम यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला मला त्यातूनच प्रोत्साहन मिळते. चालू करूया. मेरी कोम. मांगते चुंगने जंग मेरी कोम. जन्म 1 मार्च 1983 ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे। मेरी कोमने महिला जागतिक अव्यावसायिक बॉक्सिंग अजिंक्यपद 5 वेळा जिंकले असून 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर होती। ह्या स्पर्धेमधील फ्लायवेट प्रकारात कोमने कांस्यपदक मिळवले। 2014 इचॉंग आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले। 2013 साली कोमने अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले। 2014 साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये आघाडीची व अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे। जीवन मणिपूरमधील दुर्गम खेड्यात कांगथेईमध्ये एका गरीब कुटुंबात मेरी कोमचा जन्म झाला। मुलांना शिकवण्या इतकतीही आई वडिलांची परिस्थिती नव्हती। बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांना सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात का उतरू नये असे वाटू लागले। घरचा विरोध असतानाही 2000 17व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले। 2 आठवड्यांत ती बॉक्सिंगचं बेसिक शिकलीसुद्धा आणि 2000 सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले। वर्तमानपत्रात नाव फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली, पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला। 7व्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर पुढच्या 5 वर्षात सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली। हिस्सार येथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर मेरी कोमने आपले नाव कोरले। तैवानमध्ये तिनं विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग तिचा सुरू झाला जागतिक स्पर्धेमधील विजेतेपदांचा सिलसिला सुरू झाला। अर्थात अमेरिकेत पहिल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुधा त्याच्याच पुढच्या यशाचे गमक दडले होते। 2003 साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला। 2004 साली नॉर्वेमध्ये 2005 रशियात आणि 2006 सालात दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने अजिंक्यपद पटकावले। तिचा फिटनेस जबरदस्त होता। प्रतिस्पर्ध्याला लिंगणामध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे। 2 मुलांची आई झाल्यानंतरही 2008 तिने चीनमध्ये 4थ्या जागतिक जेतेपद जिंकले होते। पुरस्कार पद्मभूषण 2013, अर्जुन पुरस्कार बॉक्सिंग 2003, पद्मश्री खेळ 2010, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2009। अशा प्रकारे एका महिला बॉक्सिंगबद्दल आपण माहिती तुम्हाला देऊ शकतो। अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा मराठी कथा या पॉडकास्टला। धन्यवाद।